नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज अंगोला आणि बोत्सवानाक भेट दिवपाक भायर सरल्यात. भेटीच्या पहिल्या पावंड्यार राष्ट्रपती अंगोलाच्या अध्यक्षांच्या आपोवण्यावेल्यान अंगोलाच्या 50व्या स्वातंत्र्य दिसाच्या कार्यावळीत वाटेकार जातल्यो. तशेंच त्यो भारतीय समाजा वांगडा संवाद साधतल्यो. उपरांत राष्ट्रपती 11 नोव्हेंबराक बोत्सवानाक भेट दितल्यो आनी बोत्सवानाच्या अध्यक्षा वांगडा द्विपक्षीय उलोवणी करतल्यो. ह्या भेटी वेळार दोनूय फुडारी सध्याच्या द्विपक्षीय संबंधाचो नियाळ घेतले आनी नव्या वाठारांनी सहकार्याच्या शक्यतायेचेर विचार करतले. तशेंच वेपार, संरक्षण, भलायकी, मुळावी बांधावळ आणि लोकसंबंधात विविधताय ह्या मळार भासाभास जावपाची शक्यताय आसा. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी जैन हातबरोवपा सांबाळून दवरपा खातीर सरकाराच्या ज्ञान भारतम मोहिमेची आणि प्राकृत भाषेक अभिजात भाषेचो दर्जो दिवपाच्या निर्णयाची तोखणाय केली. नवी दिल्लीत आचार्य हंसरत्न सुरेश्वरजी महाराजांच्या 8व्या 180 उपासपर्ण सुवाळ्याक संबोधित करतना तांणी सांगले की शांतताय आणि संसारिक मान्यताय मेळोवपाक जैन धर्माचे उफाट योगदान आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज वाराणसी रेल्वे स्टेशनावेल्यान 4 नव्या वंदे भारत एक्सप्रेस गाडयांक 5वो बावटो दाखयलो. हे वेळार उलयतना तांणी सांगले,
आज वंदे भारत, नमो भारत और अमृत भारत जैसी ट्रेनें भारतीय रेलवे की अगली पीढ़ी की नींव तैयार कर रही है. ये भारतीय रेलवे को ट्रांसफॉर्म करने का एक पूरा अभियान है. वंदे भारत भारतीयों की, भारतीयों द्वारा, भारतीयों के लिए बनाई हुई ट्रेन है जिस पर हर भारतीय को गर्व है.
उत्तर प्रदेशाच्या उदरगतीक लागून पर्यटनाच्यो व्हड संधी निर्माण जाल्यात आणि संसारातल्या विकसित देशांच्या अर्थिक वाढीत मुळाव्या साधन सुविधांचो महत्वाचो वाटो आसा असे प्रधानमंत्र्यांनी सांगले. संसदेचे गिमाळी अधिवेशन 1 डिसेंबर ते 19 डिसेंबर मजगत आपोवपाच्या सरकाराच्या प्रस्तावाक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी मान्यताय दिल्या अशी माहिती संसदीय व्यवहार मंत्री किरण रिजिजू हांणी सोशल मीडिया पोस्टावरवी दिली. 19 डिसेंबर मेरेन चलपी ह्या अधिवेशनात लोकशाय घटमूट करपाच्या आणि सामान्य नागरिकांची आकांक्षा पुराय करपाच्या हेतान सकारात्मक भासाभास जातली अशी आस्त तांणी उक्तायल्या. बिहार वेंचणुकेच्या दुसऱ्या पावण्यावेलो प्रचार पावला तेंगशेर. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे फुडारी मतदारांक आकर्षित करपाचे सगळे यत्न करतात. एनडीए फकत उदरगतीचेर न्हय तर राज्याचे दायज सांभाळपाचेरय लक्ष दवरता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सीतामढीत झाले भौशीक बसकेत सांगले. तसेच बेतियात घेतलेल्या अनेक एक भौशिक बसकेत उलयतना त्यांनी सांगले,
आज बेतिया से मैं बिहार के हर माता पिता, बिहार के हर नौजवान से कहूंगा, वो दिन दूर नहीं जब बिहार की पहचान फूड प्रोसेसिंग के पावर हाउस के रूप में होगी, टूरिज्म से होगी, टेक्सटाइल से होगी, बिहार की पहचान टेक्नोलॉजी से होगी. मेक इन इंडिया के एक बड़े सेंटर के रूप में होने की दिशा में कदम बढ़ रहे हैं.
मजगती केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी पुर्णियात झाल्या भौशीक बसकेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार हांच्या फुडारपणाखाला बिहार विकसित राज्य जावपाच्या वाटेर आसा असे सांगले. इतले मजगती दुसरे वटेन काँग्रेसची वडील फुडारी प्रियांका गांधी हांणी कटिहार जिल्ह्यात झाल्या वेंचणूक रॅलीत उलोवप केले. महायुतीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव हांणी जमुईत वेंचणूक रॅलीत उलोवप करतना बेरोजगारीची समस्या सोडोवपाक आपूण बांधील आसा असे सांगले. महायुती सत्तेर आयल्यार लोकांक दिल्ली सगळी आश्वासना पुराय करतले असे तांणी मुखार सांगले. उत्तराखंड स्थापणुकेच्या रुप्या महोत्सवी कार्यावळीत वाटेकार जावपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां देहरादूनाक भेट दितले. ह्या भेटीवेळार ते यादिस्तीक टपाल तिकीट जारी करतले आनी मेळाव्याक मार्गदर्शन करतले. तशेंच 930 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण आनी कांय प्रकल्पांचो बुनयादी फातर घालतले. नवी दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात दवरिल्ले भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष आयज 11 दिसांच्या प्रदर्शना खातीर भूतानाक धाडल्यात. सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्री डॉ विरेंद्र कुमार हांणी अवशेष व्हरपी शिष्टमंडळाचे फुडारपण केले. हे प्रदर्शन थिंपू हांगा जावपी संसारीक शांतताय प्रार्थना महोत्सवाचो एक भाग आसा असे संस्कृती मंत्रालयान सांगला. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 6 दिसात वायव्य आणि लागसारच्या मध्य भारतात रातचे तापमान सामान्यपरस 2 ते 5 अंश सेल्सियस सकयल देवपाची शक्यताय आसा असे म्हणला. इजिप्तात झाल्या ISSF संसारिक शूटिंग सर्तीत भारतीय नेमबाज रविंदर सिंग हांणी दादल्यांच्या 50 मीटर एअर रायफल सर्तीत भांगरा पदक जिखले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.